सबस्क्राइब करा मराठी म्युझिक टाउन आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा.
कालचा सरप्राईज आवडला मला. माझ्या मित्रांसोबत प्लॅन केला आणि मला कळू सुद्धा नाही दिला.
पण त्या दिवशी घरी जायला खूपच उशीर झाला होता. बाबांना जर डाऊट आलाय, मी तर खूप घाबरले होते.
त्यात काय घाबरायचं?
अच्छा, काय घाबरायचं? मग मला असं चोरून चोरून कशाला भेटायला बोलवतोस? असेल नाही मग तर घरी ये माझ्या.
चॅलेंज न करू मला.
हो, केलं चॅलेंज. डरपोक, मला म्हणे घाबरायची काय. त्यात
एवढं लवकर निघालीस?
हो, घरी लग्न आहे माझ्या आणि तुला भेटण्याशिवाय सुद्धा खूप काम आहेत माझ्याकडे. आणि असेल नाही मग तर घरी ये माझ्या.
इशारा नजरेन केला तू, जरा तू वळून बघ ना. सोडून दे हा नखरा तू, जरा तू ऐकून घे ना. जीवाचा पतंग उडतया तुझ्याच माग आता. काळीज घायाळा झालया, सांगू तुला मी कसा. पाहून तुला गाता मला काय झालं ग बोलना. लाजून तू हसून तू नवराई तू माझी हो ना. सजून तू धजून तू नवराई तू माझी हो ना. लाजून तू हसून तू नवराई तू माझी हो ना. सजून तू धजून तू नवराई तू माझी हो ना. नजरेत काहे तुझे नजारे, तुला ग माझ्यात शोधना. करून झाले किती इशारे, जरा तू प्रेमाने वागना. स्वप्नांची वरात तुझ्या गदारात, पाशिंग बांधून आलो या जोमात. सार सोडून तू ये आता जरा. जीवाचा पतंग उडतया तुझ्याच माग आता. काळीज घायाळ झालया, सांगू तुला मी कसा. पाहून तुला गाता मला काय झालं ग बोलना. लाजून तू हसून तू नवराई तू माझी हो ना. सजून तू धजून तू नवराई तू माझी हो ना. लाजून तू हसून तू नवराई तू माझी हो ना. सजून तू धजून तू नवराई तू माझी हो ना.
साहेब नमस्कार.
नमस्कार नमस्कार.
बाळा जरा इकडे. ही आमची मुलगी.
वा वा वा.
बाळा हे तात्यासाहेब आणि हा त्यांचा लहान भाऊ बर का, तुला बघायला आले. काय झालं बाळा?
चुकून पडलं.
अरे काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे.